ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, DSERT ಬೆಂಗಳೂರು, CTE ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ IT ಫಾರ್ ಚೇಂಜ್ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಆಲೂರು ವೆಂಕಟರಾವ್ ಭಾಷಾ ಕೌಶಲ್ಯ ಕೇಂದ್ರ ಮಕ್ಕಳ ಭಾಷಾ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಕಥಾ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳು.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कचऱ्याचा ढग ही गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. एक मुलगी होती, तिचे नाव होते चिक्कू. चिक्कू खूप दुःखी असायची. तिच्या मित्रमैत्रिणीमध्ये ती सर्वात उदास मुलगी होती. खरं तर तिच्या संपूर्ण वर्गात, म्हणाल तर अख्ख्या जगात सर्वात उदास मुलगी म्हणजे चिक्कू. याचे कारण होते कचऱ्याचे ढग. हे ढग जे होते सतत तिच्या डोक्यावर असल्यामुळे तिला कोणी मित्र जवळ करत नव्हते. बर, हे ढग कशाने झाले असतील? कोणते ढग होते? संत्र्याचे साल, बिस्किटाचे कवर, तुटलेले खेळणे, एक ना अनेक. आणि या भोवती माशा फिरत असायच्या. शी, डोक्यावर कचरा घेऊन फिरणाऱ्या अशा मुलीबरोबर कोणालाच खेळायला आवडत नसायचं. समजा तुमच्या डोक्यावर असा ढग जमला तर? ई, चिक्कू कोणाजवळ खेळूच शकत नव्हती. लपाछपी खेळायला गेली तर तिच्या डोक्यावरचे ढग लगेच दिसत असत.
चल आपण शाळेत सोबत जाऊया,
असे ती सोनाला म्हणाली. तशी सोना तिथून पळूनच गेली. चिक्कू एकटीच जेवत असे, एकटीच राहत असे. चिक्कूला आपल्या आईचं म्हणणं पटायचं. तिची आई नेहमी तिला सांगायची की
कचरा करायचा नाही, रस्त्यावर केळ्याचे साल फेकू नये, बिस्किटाचे पाकिट कचरा कुंडीतच टाकायचे.
पण चिक्कू ऐकायचीच नाही, ती हसायची. आणि कचरा फेकतच राहायची. एके दिवशी तिची आई तिच्यावर खूप रागावली. म्हणाली,
लवकरच हा कचरा तुझा पाठलाग करेल बघ.
चिक्कू यावर हसली. दुसऱ्या दिवशी जेव्हा चिक्कू उठली तेव्हा तिला घाणेरडा वास येऊ लागला. तिच्या डोक्यावर कचऱ्याचे ढग बनले होते. गुबाई, आईचे शब्द खरे ठरले. आता चिक्कू आणखीन उदास झाली. चिक्कूने पळण्याचा खूप प्रयत्न केला पण तो कचरा जो डोकीवरती ढगासारखा तिचा पाठलागच करू लागला. चिक्कूने झाडू हातात घेऊन तो कचरा झाडण्याचा प्रयत्न पण केला, तरीही तो कचरा तसाच होता. चिक्कूने सर्व प्रयत्न केले, ती त्या कचऱ्यावर ओरडली सुद्धा.
ए कचऱ्या, मला एकटं सोड.
तिने तो कचरा कचरा कोंडीत टाकण्याचाही प्रयत्न केला पण तरीही तो कचरा तसाच राहिला. त्यामुळे चिक्कू अजून उदास झाली, अजून उदास झाली. एकदा काय झालं पहा, चिक्कूने बालाला रस्त्यावर केळ्याचे साल फेकताना पाहिले. चिक्कू त्यावर चिडली.
ए मूर्ख मुला,
ती ओरडली,
रस्त्यावर ते साल फेकू नकोस. केळ्याचे साल रस्त्यावरती फेकतो आहेस, कोणी घसरून पडले म्हणजे?
बाला घाबरला. त्याने केळ्याचे साल कचरा कुंडीत फेकले. दुसऱ्या दिवशी पहा काय झालं. तिच्या डोकीवरचा कचऱ्याचा ढग थोडा कमी झाला. असे कसे झाले? चिक्कूला आश्चर्यच वाटले. चिक्कूने रीमा काकूला प्लास्टिक पिशव्या फेकताना पाहिले.
काकू काकू, तुम्ही या पिशव्या घेऊन जा आणि पुन्हा वापरा,
असं चिक्कू त्यांना सांगू लागली. काकूने तसे केले. दुसऱ्या दिवशी चिक्कूच्या डोक्यावरचा कचऱ्याचा ढग अजून छोटा झाला होता. चिक्कू स्वतःशीच हसली. तिला आता माहीत होतं काय करायचं ते. तेव्हा समजा कोणी बिस्किटाचे कव्हर, पेन्सिलचा कचरा फेकायला लागलं तेव्हा ती त्यांना थांबवायची. ती मोडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या स्वतःच कचरा कुंडीत उचलून घालायची. यामुळे तिचं गाव तर स्वच्छ व्हायलाच लागलं आणि चिक्कूच्या डोक्यावरचा कचऱ्याचा ढग छोटा आणखी छोटा आणखी छोटा होऊ लागला. एके दिवशी तो संपूर्णपणे गायब झाला. आता चिक्कू ही जगातली सर्वात आनंदी मुलगी होती. यानंतर चिक्कूने कधीच कचरा इकडे तिकडे फेकला नाही. तिला आपले स्वच्छ गाव खूपच आवडू लागले. चला थोडं कचऱ्याविषयी जाणून घेऊ. जर कोणी कचरा फेकला तर काय होईल बरे? तुमच्या डोक्यावर कचऱ्याचा ढग नाही बनणार, पण तुमच्या घराजवळ कचऱ्याचा मोठा ढीग बनेल. जेव्हा तुम्ही फेकता तेव्हा रस्त्याच्या बाजूला कचरा जमा व्हायला लागतो, मग तो पाण्यात वाहून जातो, त्याला माशा लागतात, ज्यामुळे रोगराई देखील पसरते. अशा कचऱ्यात राहायला तुम्हाला आवडेल का? नाही नाही, आपल्याला अजिबात आवडणार नाही. चिक्कूला विचारून पहा, कचऱ्याच्या ढगाला आपण कसं टाळता येईल ते बघूया. कुठेही कचरा फेकायचा नाही, इथपासून सुरुवात करूया. कचरा नेहमी कचरा कुंडीतच टाकूया. जवळात जवळ कुठे कचरा कुंडी आहे ते बघायचे. केळी खाल्ल्यानंतर त्या सालीला रस्त्यावरती न फेकता एका छोट्या पिशवीत ठेवूया. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी पिशवीत ठेवा आणि घरी घेऊन जा. कचऱ्याच्या कुंडीवरती झाकण ठेवा, म्हणजे माशा येणार नाहीत आणि आपण स्वच्छ राहू. स्वच्छता आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे.